मत्तयचे शुभवर्तमान याचा 12वा अध्याय। शब्बताचे पालन। त्यावेळी एका शब्बत दिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता। शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले। तेव्हा पुरुषांनी हे पाहिले तेव्हा ते येशूला म्हणाले, पहा तुमचे शिष्य शब्बत दिवशी जे करू नये ते करीत आहेत। तेव्हा येशू त्यांना म्हटले, दाविदाला व त्याच्या बरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही काय? तो देवाच्या भवनात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्या बरोबरच्या लोकांनी खाऊ नयेत असे कारणे नियमशास्त्राच्या विरुद्ध होते। फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवानगी होती, त्या त्यांनी कशा खाल्ल्या? आणि प्रत्येक शब्बताच्या दिवशी परमेश्वराच्या भवनातील याजक भवनात शब्बत पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय? परंतु तरी ते निर्दोष असत। मी तुम्हाला सांगतो की परमेश्वराच्या भवनापेक्षा महान असा कोणीतरी येते आहे। पवित्र शास्त्र म्हणते, मला दया हवी आहे आणि यज्ञ पशु नको। याचा खरा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही ह्या निर्दोष लोकास दोष लावला नसता, कारण मनुष्याचा पुत्र शब्बताचा धनी आहे। वाळलेल्या हाताचा मनुष्य। नंतर येशूने ते ठिकाण सोडले व यहुद्यांच्या सभास्थानात तो गेला। सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता। काही यहुद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, शब्बत दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? येशूने त्यांना उत्तर दिले, जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बत दिवशी ते खड्ड्यात पडले तर तो त्यास वर काढणार नाही काय? तर मग मनुष्य मेंढरापेक्षा काहीतरी कितीतरी अधिक मौल्यवान आहे। म्हणून नियमशास्त्र लोकांस शब्बत दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते। मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, तुझा हात पुढे सरळ कर। त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला। येशूला ठार मारण्याचा कट। नंतर पुरुषांनी बाहेर जाऊन त्यास कसे मारावे याविषयी मसलत केली। परुषी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते, म्हणून येशू तेथून गेला। पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते त्या सर्वांना बरे केले आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की तो कोण आहे हे इतरांना सांगू नका। यशया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले, हा माझा सेवक याला मी निवडले आहे, मी त्याजवर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट वाटतो। मी आपला आत्मा त्यांच्यावर ठेवीन आणि तो परराष्ट्रीय लोकास योग्य न्यायाची घोषणा करीन। तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही। रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत। वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वाद तो विजवणार नाही। न्याय विजयास होईपर्यंत तो कसे करीन? परराष्ट्रीय लोक त्याच्यावर आशा ठेवतील। येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे। सैतानाचे सहाय्य घेतल्याचा आरोप। मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले। तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूते होते। येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला। सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? परुषांनी लोकास हे बोलताना ऐकले। परुषी म्हणाले, भूते काढण्यासाठी येशू बाल जबुलीचे सामर्थ्य वापरतो आणि बाल जबूल हा तर भूताचा अधिपती आहे। परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते, म्हणून येशू त्यांना म्हणाला, आपसात लढणारी राज्य नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही। आणि जर सैतानच सैतानाला काढतो तर त्याच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे, मग त्याचे राज्य कसे टिकेल? आणि मी जर बाल जुबुलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमचे लोक कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात? म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुमचा न्याय करतील। परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे। किंवा एखाद्या बालवान मनुष्याच्या घरात शिरून त्याच्या घरातील सर्व वस्तूंची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्यास तो बांधून टाकेल व मग तो चोरी करील। जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो। म्हणून मी तुम्हाला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापाची व वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल, पण जर कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येणार नाही। एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येईल, पण जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्यास क्षमा होणार नाही, त्यास या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही। झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते। अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हास चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? ज्या अंतकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर निघते। चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो। आणखी मी तुम्हाला सांगतो की जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील, कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील. चिन्ह दाखवण्याबाबत येशूला केलेली विनंती. काही नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे. येशूने उत्तर दिले, जे लोक देवाशी अप्रामाणिक आहेत, पापी आहेत, असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात, पण योना संदेशाशिवाय दुसरे चिन्ह तुम्हास मिळणार नाही. कारण योना जसा 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवे शहराचे लोक उभे राहतील, तुमच्या विरुद्ध साक्ष देतील आणि तुम्हास दोष देतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक तेथे आहे. न्यायाच्या दिवशी दक्षिणेकडील देशाची राणी ह्या पिढी बरोबर उभी राहून हिला दोषी ठरवीन, कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी तेथे आहे. अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारे धोके. जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्यास सोडून बाहेर निघून जातो, तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधित फिरतो, पण तो त्यास मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन. आणि जेव्हा तो परत येतो, तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्यास दिसते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्यास झपडतात व त्याच्या हातात मग त्या मनुष्याची शेवटची स्थिती पहिल्यापेक्षा वाईट होते, तसेच आजचे ह्या पापी पिढीचे होईल. प्रभू येशूचे नातलग. मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते. तेव्हा कोणीतरी त्यास म्हणाले, तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत, ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत. त्याच्याशी बोलणाऱ्यांना त्याने उत्तर दिले, कोण माझी आई, कोण माझा भाऊ? मग तो आपल्या शिष्याकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई व माझे भाऊ हे आहेत, कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात तेच माझे भाऊ, बहीण आणि आई.